अजमोदा अर्थात सेलेरी. अजमोदा ही आंबेली फेरी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव एपियम ग्रॅव्हिओलेन्स आहे. ही वनस्पती मूळची भूमध्य सागरी प्रदेशातील आहे. तिची लागवड सर्वात प्रथम फ्रान्समध्ये करण्यात आली. भारतात ती वायव्य हिमालयाचा पायथा, पंजाब व उत्तर प्रदेश या भागात वाढते. या वनस्पतीत औषधी गुणधर्म असल्यामुळे ते नगदी पीक म्हणून घेतले जाते. तिची मुळे मांसल असून त्यावर लांब दांड्यांचा संयुक्त पानांचा झुपका असतो. पांढऱ्या रंगाचा फुलोरा असलेली अजमोदा वनस्पती सुमारे 1 मीटर उंच वाढते. तिचे दांडे रसाळ आणि मोठे असून व्यापारी दृष्टिकोनातून कृत्रिम प्रकाशबंदीने ते अधिक पांढरट बनवता येतात. फळे शुष्क, गर्द पिंगट आणि बारीक रेषांकित असतात. अजमोदा फळांचे तेल सुगंधी द्रव्य म्हणून वापरतात. मुळांचा उपयोग विविध आजारांवरील औषधात केला जातो. शामक, मूत्रल म्हणजेच लघवी साफ करणारी, सूज व वेदना कमी करणारी औषधे मुळांपासून तयार करतात. बिया उत्तेजक, पौष्टिक, वायुनाशी व मूत्रल आहेत असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. बियातील स्वादिष्ट तेल पदार्थांना खमंगपणा आणते. ही नोंद देशमुख नरेंद्र यांनी केली आहे.